आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नवी दिल्लीत प्रादेशिक परिषदेचं आज आयोजन. सक्षम संरक्षण औद्योगिक परिसंस्थेसाठी आत्मनिर्भरता आणि तांत्रिक सहकार्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. केंद्राकडून राज्यांना 1.5 लाख कोटींहून अधिक कराच्या रकमेचं हस्तांतरण. अयोध्येतल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त 3 दिवसांच्या कार्यक्रमाचं आयोजन. आणि मलेशियात आज पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिरागचा कोरियाच्या जोडीशी सामना. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्री अमित शहा आज दिल्लीत अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर आयोजित प्रादेशिक परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या वतीनं आयोजित केलेल्या या परिषदेत अंमली पदार्थांची वाढती चिंता आणि त्याचा राष्ट्रीय सुरक्षेवर होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यासंदर्भात विशेषत उत्तर भारतातल्या 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. या परिषदेदरम्यान अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा मोहिमेचा प्रारंभ अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय एनसीबीच्या भोपाळ विभागीय केंद्राच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मानस 2 या हेल्पलाईनचा विस्तार ते करतील. येत्या 25 तारखेपर्यंत सुरू राहणाऱ्या अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवड्याच्या मोहिमेदरम्यान 44,000 किलोग्रॅमहून अधिक जप्त केलेले अंमली पदार्थ ज्यांचं आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य 2400 कोटी रुपये आहे त्यांची विल्हेवाट लावली जाईल. सक्षम संरक्षण औद्योगिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार आत्मनिर्भरता आणि तांत्रिक सहकार्यावर भर देत परिवर्तनकारी धोरणात्मक सुधारणा करत आहे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत विविध देशांच्या राजदूतांच्या गोलमेज परिषदेत बोलत होते. पुढील महिन्यात बंगळुरू इथं होणाऱ्या एरो इंडिया 2025 या आशियातल्या सर्वात भव्य हवाई प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर काल या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राजनाथ सिंह यांनी संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील देशाच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. केंद्र सरकारकडून राज्यांना काल डिसेंबर 2024 साठी 1,73,030 कोटी रुपयांच्या करांच्या रकमेचं हस्तांतरण करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्राच्या 10,930,31,00,000 रुपयांचा वाटा आहे. राज्यांना भांडवली खर्चाला गती देता यावी तसंच विकास कामं आणि कल्याणकारी उपक्रमांना वित्तपुरवठा करणं शक्य व्हावं यासाठी हा निधी जारी करण्यात आला असल्याचं वित्त मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे याबद्दल आभार मानले आहेत. राज्याच्या विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नांना यामुळे पाठबळ मिळणार असल्याचं फडणवीस यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. विकसित भारताचं ध्येय साकारण्यासाठी 2047 पर्यंत देशातल्या प्रत्येक समस्येवर उपाय काढला जावा अशी आपली इच्छा आहे. सरकारी योजनांची 100% अंमलबजावणी होणं गरजेचं असून ते एका अर्थानं सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचं एक रूप आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका मुलाखतीत सांगितलं. आघाडीचे उद्योजक निखिल कामत यांच्या पॉडकास्टसाठी पंतप्रधानांनी ही मुलाखत दिली. राजकारणात यशस्वी होण्यासाठी समर्पण बांधिलकी संघभावनेनं काम करणं आणि स्वतः लोकांसाठी कायम उपलब्ध असणं हे गुण आवश्यक असल्याचंही पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. चांगल्या लोकांनी कायम राजकारणात येत राहिलं पाहिजे आणि केवळ महत्वाकांक्षा न ठेवता ते मिशन समजून काम केलं पाहिजे असं आपलं मत असल्याचंही मोदींनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत असं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल जाहीर केलं. या शिखर परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर अर्थपूर्ण चर्चा करण्यात येणार असून सर्व प्रमुख जागतिक शक्तींमध्ये परस्पर संवादांसाठी या परिषदेत एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाईल असंही इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांचं मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे प्रयागराज इथं होत असलेला महाकुंभमेळा शाश्वत अभिमानाचं प्रतीक ठरेल असं योगी यांनी भेटीनंतर लिहिलेल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. यामधून नव्या भारताचं भव्य दिव्य आणि डिजिटल स्वरूप दिसणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अयोध्येतल्या भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याचा आज वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त 3 दिवसांचा भव्य उत्सव आजपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी 22 जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी मंदिराचं उद्घाटन झालं होतं. मात्र पौष शुद्ध द्वादशी या तिथीनुसार आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. या 3 दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी त्यांची बिनशर्त मुक्तता करण्यात आली आहे. न्यूयॉर्क न्यायालयानं ट्रम्प यांना कोणत्याही शिक्षेशिवाय दोषी ठरवलं आहे. याचा अर्थ ट्रम्प यांना तुरुंगवास दंड होणार नाही. या निर्णयामुळे ट्रम्प यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. एखाद्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतरही राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच अध्यक्ष ठरणार आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल ग्वेनर्सी इथं झालेल्या राष्ट्रकुल राष्ट्रांच्या सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. या बैठकीत बोलताना त्यांनी भारतामध्ये शेती, अर्थतंत्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसह विविध क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाविषयी माहिती दिली. हवामान बदल, दहशतवाद आणि सायबर गुन्हेगारी यांसारख्या वैश्विक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी संसद अधिक प्रभावी, सर्वसमावेशक आणि पारदर्शक करण्याचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. तसंच सुशासन आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी संसदीय संस्था अधिक प्रभावी, सर्वसमावेशक आणि पारदर्शक करण्याला महत्व असल्याचं सांगितलं. सरकारच्या धोरण निर्मिती, संसाधनांचं न्याय्य वाटप तसंच निष्पक्ष आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी संसद सदस्यांची भूमिका मार्गदर्शक असली पाहिजे यावरही त्यांनी भर दिला. मुंबईत आयोजित 21व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला काल प्रारंभ झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकर्ता, लेखक आणि गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना चित्रपट क्षेत्रातल्या भरीव योगदानाबद्दल एशियन कल्चर या विशेष पुरस्कारानं महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या महोत्सवाचं हे 21वं वर्ष असून आशियाई देशातले विविध चित्रपट इथं पाहायला मिळतील. ब्लॅक डॉग या चित्रपटानं यंदाच्या महोत्सवाला प्रारंभ झाला. राउरकेलामध्ये सुरू असलेल्या भारतीय हॉकी साखळी सामन्यात काल तामिळनाडू ड्रॅगन्सनं शार्ची राह बेंगाल टायगर्सला 2-1 नमवलं. या विजयामुळे गुणतालिकेत तामिळनाडूचा संघ सर्वोच्च स्थानी आला आहे. आज हैदराबाद तुफान संघाचा सामना सुरमा हॉकी क्लबशी होणार आहे, तर दुसरा सामना दिल्ली एसजी पायपर्स आणि यूपी रुद्राज बरोबर होणार आहे. मलेशियात सुपर 1000 खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीच्या उपांत्य फेरीत सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना आज कोरियाच्या जोडीशी होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1:45 सुमारास हा सामना होणार आहे. उपउपांत्य फेरीत या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा 26-24, 21-15 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. क्रिकेट. भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघादरम्यानच्या 50 षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतील राजकोट इथं झालेल्या पहिल्या सामन्यात काल भारतानं 6 खेळाडू राखून विजय मिळवला. आयर्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 238 धावा केल्या. भारतानं 35व्या षटकात 4 खेळाडूंच्या मोबदल्यात 239 धावांचं लक्ष पूर्ण करून विजय नोंदवला. मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नवी दिल्लीत प्रादेशिक परिषदेचं आज आयोजन. सक्षम संरक्षण औद्योगिक परिसंस्थेसाठी आत्मनिर्भरता आणि तांत्रिक सहकार्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. केंद्राकडून राज्यांना 1.5 लाख कोटींहून अधिक करांच्या रकमेचं हस्तांतरण. अयोध्येतल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त 3 दिवसांच्या कार्यक्रमाचं आयोजन. आणि मलेशियात आज पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिरागचा कोरियाच्या जोडीशी सामना. याबरोबरच आकाशवाणीवरील राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.